आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत एआय समिटच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांची देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा। कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात संयुक्त राष्ट्र जागतिक स्तरावर संवाद प्रक्रिया सुरू करणार। राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर। महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश। महाराष्ट्रात मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण रद्द। आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर। नवी दिल्लीत एआय समिटच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांझेस यांची आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये भेट झाली। भारत आणि स्पेनमधले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची होती। व्यापार आणि अर्थव्यवस्था, नवोन्मेष, आरोग्य, पर्यावरण संरक्षणाविषयीचा कृती कार्यक्रम, शिक्षण आदी मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितलं। भारत युरोपियन युनियनचे संबंधांचं सातत्यानं समर्थन केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी स्पेनची प्रशंसा केली। प्रधानमंत्री मोदी यांनी फिनलंडचे प्रधानमंत्री एंतीपेट्टारी ओर्पो यांच्याशीही चर्चा केली। एआय संशोधन आणि नवोन्मेष तसंच द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी भारतीय टॅलेंटचा कसा उपयोग होईल यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। एआय क्षेत्रात नवोन्मेषक म्हणून उदयास येत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी फिनलंडचं कौतुक केलं। मोदी सध्या सर्बेरियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांच्याशी चर्चा करत आहेत। क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनक कोविक, एस्टानियाचे राष्ट्राध्यक्ष अलरकरीस, भूतानचे प्रधानमंत्री देशो त्सेरिंग तोबगे आणि कझाकिस्तानचे प्रधानमंत्री ओल्झास पेकेटनोव यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी चर्चा करणार आहेत। त्याआधी आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेतली। कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात जागतिक स्तरावर संवाद प्रक्रिया सुरू करण्याचं संयुक्त राष्ट्राचं नियोजन असल्याचं संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे। यात विविध देशांची सरकारं, खासगी क्षेत्र आणि नागरी संस्थांना सहभागी करून घेतलं जाईल। एआय संदर्भात जागतिक स्तरावर सहकार्य दृढ करण्यासाठी 3 उपक्रम आखले जाणार आहेत। यात 40 तज्ञांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनलचा समावेश असेल असं गुटेरेस यांनी सांगितलं। या पॅनेलमध्ये आयआयटी मद्रासचे प्राध्यापक बलराम रवींद्रन यांचाही समावेश आहे। गुटेरेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असून एआय समिटला संबोधित करणार आहेत। आजच्या काळात जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करण्यावर भारत लक्ष केंद्रीत करत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं। नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय समिटमध्ये आयोजित संशोधन परिसंवादाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। देशातल्या उद्योगांमधील उत्पादकता वाढावी तसंच आरोग्य, कृषी आणि हवामान बदल या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। एआय संमेलनामधून विविध तंत्रज्ञानविषयक मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची महत्वाची संधी मिळाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। एआय हे शक्तिशाली तंत्रज्ञान असून त्याचा वापर मानवाच्या हितासाठी केला जावा असं मत त्यांनी व्यक्त केलं। या संमेलनात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी या तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबतच्या स्पष्ट आणि ठोस सूचना द्याव्यात असं आवाहनही वैष्णव यांनी केलं। देशाच्या सागरी नौवहनाच्या सुरक्षेतेसाठी भारतीय नौदल सतत सतर्क असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमजवळ आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाला आज त्या संबोधित करत होत्या। बंगालच्या उपसागरात आयोजित या आंतरराष्ट्रीय संचलनात भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणि नौवहनाच्या क्षमतेचं दर्शन घडवण्यात येणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी 5,01,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही तरतूद गेल्या आर्थिक वर्षातल्या 4,49,000 कोटी रुपयांच्या तुलनेनं 11.55% जास्त आहे। अर्थसंकल्पातल्या एकूण तरतुदींपैकी महिलांसाठीच्या तरतुदींचा वाटा गेल्या आर्थिक वर्षात 8.86% इतका होता। तो आता चालू आर्थिक वर्षात 9.37% वाढला आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. यात महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. डॉ भागवत कराड, डॉ फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च तर 6 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 9 मार्चपर्यंत आहे. 16 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्राबरोबरच ओदिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातही राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजासाठी 5% आरक्षण सरकारनं रद्द केलं आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला. राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजासाठी 16% आणि मुस्लिम समाजासाठी 5% आरक्षणाची तरतूद करणारा अध्यादेश काढला होता. त्याचा कालावधी समाप्त झाला असून आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्यानं हे आरक्षण रद्द केलं आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचं अभिनंदन केलं. भीमनवार यांची नियुक्ती 6 वर्षांसाठी करण्यात आली आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. श्रीलंकेत कोलंबो इथं पाकिस्तान विरुद्ध नाम्बिया हा ग्रुप ए चा दुसरा सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. UAE विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा ग्रुप डी चा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 20 षटकात 6 बाद 122 धावा करून संयुक्त अरब अमिरात संघानं विजयासाठी 123 धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पूर्व विजेत्या बंगालला हरवून जम्मू काश्मीरचा संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पश्चिम बंगालमध्ये कल्याणी इथं आज संपलेल्या या सामन्यात बंगालच्या संघानं विजयासाठी 126 धावांचं आव्हान जम्मू काश्मीरला दिलं होतं. ते 34 षटकं आणि 4 चेंडूत 4 गडी गमावून जम्मू काश्मीरनं पूर्ण केलं. भगवान बुद्धांचे श्रीलंकेतून आणलेले पवित्र अवशेष आज तमिळनाडूत कांचीपुरम इथं पोहोचले. तिथल्या बुद्धविहारात त्यांची प्रतिष्ठापना आणि प्रार्थना करण्यात आली. कांचीपुरम हे बौद्ध धम्माचं इसवीसनपूर्व 2 शतकात पल्लव साम्राज्याच्या काळातलं महत्वाचं केंद्र होतं. कोकण किनारपट्टी आणि पठारावर आढळणाऱ्या 1000 जास्त प्राचीन कातळशिल्पांचं सखोल संशोधन, दस्तऐवजीकरण आणि त्यांच्या संरक्षणासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्कची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. यासाठी शासनानं 14.62 कोटी अधिक खर्चाला मान्यता दिली आहे. या अंतर्गत क्षेत्रीय संरक्षण, GPS आधारित त्यांचे नकाशे निश्चित केले जातील, तसंच त्याच्याशी संबंधित अनेक स्थानिक लोककथांचं संकलन करण्यात येईल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय मुंबई यांच्याकडे असेल असं शेलार म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत AI समिटच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांची देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात संयुक्त राष्ट्र जागतिक स्तरावर संवाद प्रक्रिया सुरू करणार. राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश. महाराष्ट्रात मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण रद्द. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.